खुश कुत्ता
Der glückliche Hund.
एक आसान कहानी एक कुत्ते के बारे में है जो पार्क में अपने दोस्तों से मिलता है और उनके साथ खेलता है.
Eine einfache Geschichte über einen Hund, der seine Freunde im Park trifft und gemeinsam mit ihnen spielt.
कुत्ता बहुत खुश है.
Der Hund ist sehr fröhlich.
वो पार्क में कूदता और दौड़ता है.
Er springt und läuft im Park.
उसके पास कई खिलौने हैं.
Er hat viele Spielsachen.
वो अपने दोस्तों के साथ खेलना पसंद करता है.
Er spielt gern mit seinen Freunden.
उसके दोस्त भी खुश हैं.
Seine Freunde sind auch glücklich.
वे एक साथ खेलते हैं और बहुत मजा करते हैं.
Sie spielen zusammen und haben viel Spaß.
कुत्ता अपने दोस्तों से प्यार करता है.
Der Hund liebt seine Freunde.
वो एक वफादार दोस्त है.
Er ist ein treuer Freund.
कुत्ता घर जाता है.
Der Hund geht nach Hause.
नया मोबाइल.
Das neue Handy.
एक जवान आदमी नया मोबाइल खरीदता है और इसे कैसे इस्तेमाल करना है ये सीखता है.
Ein junger Mann kauft sich ein neues Handy und lernt, wie man es benutzt.
ये कहानी दिखाती है कि वो दोस्तों के साथ सोशल मीडिया पर बात करता है और तस्वीरें साझा करता है.
Die Geschichte zeigt, wie er mit Freunden über soziale Medien kommuniziert und Fotos teilt.
इंद्रधनुष.
Der Regenbogen.
एक बच्चा बारिश के बाद एक सुंदर इंद्रधनुष खोजता है.
Ein Kind entdeckt einen wunderschönen Regenbogen nach einem Regen.
ये इंद्रधनुष के रंग और आकृतियों को सीखता है.
Es lernt die Farben und Formen des Regenbogens kennen.
बच्चा इस खोज से बहुt खुश है.
Das Kind ist sehr glücklich über die Entdeckung.
बच्चा रंगों का वर्णन करता है, लाल, नीला, हरा और पीला.
Das Kind beschreibt die Farben: rot, blau, grün und gelb.
बच्चा इंद्रधनुष की एक तस्वीर बनाता है.
Das Kind malt ein Bild von dem Regenbogen.
तस्वीर प्राकृतिक सुंदरता को दर्शाती है.
Das Bild zeigt die Schönheit der Natur.
बच्चा चित्र बनाने में बहुत मजा करता है.
Das Kind hat viel Spaß beim Malen.
स्वतंत्रता की तड़प.
Die Sehnsucht nach Freiheit.
एक युवा व्यक्ति अपनी बेचैनी और स्वतंत्रता की तड़प के बारे में बात करता है.
Ein junger Mensch spricht über seine Gefühle der Unruhe und Sehnsucht nach Freiheit.
वो अक्सर अपनी ही दुनिया में फंसा हुआ महसूस करता है.
Er fühlt sich oft gefangen in seiner eigenen Welt.
दूर की दुनिया के बारे में सोचने से उसका मन भरा हुआ है.
Die Gedanken an die weite Welt überfluten seinen Geist.
वो अपनी यात्राओं और रोमांचों का सपना देखता है.
Er träumt von seinen Reisen und Abenteuern.
भागने की इच्छा दिन ब दिन बढ़ती जा रही है.
Der Drang zu fliehen wird immer stärker.
रोमांच की तड़प उसे नहीं छोड़ती.
Die Sehnsucht nach Abenteuern lässt ihn nicht los.
उसका दिल दूर देशों की तरफ तड़पता है.
Sein Herz sehnt sich nach ferne Länder.
उसकी आंखें दूर की परिदृश्यों का सपना देखती हैं.
Seine Augen träumen von fernen Landschaften.
उसके शहर के पार दुनिया संभावनाओं से भरी है.
Die Welt jenseits seiner Stadt ist voller Möglichkeiten.
शीर्षक: संस्कृतियां आपस में मिलती हैं.
Titel: Kulturen im Austausch.
इस कहानी में दो पर्यटक विभिन्न देशों से मिलते हैं और अपनी परंपराओं की सांस्कृतिक भिन्नताओं और समानताओं को समझते हैं.
Beschreibung: In dieser Geschichte treffen sich zwei Touristinnen aus verschiedenen Ländern und lernen die kulturellen Unterschiede und Gemeinsamkeiten ihrer Traditionen kennen.
वे विभिन्न स्थलों पर जाती हैं और अपने अनुभवों पर चर्चा करती हैं.
Sie gehen an verschiedene Orte und diskutieren ihre Erfahrungen.
पहली पर्यटक जर्मनी से हैं.
Die erste Tourist ist aus Deutschland.
दूसरी पर्यटक भारत से आती हैं.
Die zweite Tourist kommt aus Indien.
वे मिलकर एक पारंपरिक त्योहार में भाग लेती हैं.
Sie besuchen gemeinsam ein traditionelles Festival.
त्योहार के दौरान वे अपनी अपनी संस्कृति के व्यंजन चखने की कोशिश करती हैं.
Während des Festivals versuchen sie, Gerichte aus der jeweiligen Kultur zu probieren.
त्योहार के बाद वे अपने अनुभवों पर विचार करती हैं.
Nach dem Festival reflektieren sie über ihre Erlebnisse.
एक नई दोस्ती का जन्म होता है.
Eine neue Freundschaft entsteht.
वे संपर्क में रहने की योजना बनाती हैं.
Sie planen, in Kontakt zu bleiben.
दोनों महिलाएं वादा करती हैं कि वे जल्द ही मिलेंगी.
Beide Frauen versprechen, sich bald wiederzusehen.
बड़ा खरीदारी का मेला.
Der große Einkaufsbummel.
एक अमीर व्यापारी विभिन्न दुकानों में जाता है अपने परिवार के लिए उपहार खरीदने के लिए.
Ein wohlhabender Geschäftsmann geht in verschiedene Geschäfte, um Geschenke für seine Familie zu kaufen.
वो विशेष शब्दावली और वाक्यांशों का उपयोग करता है विक्रेताओं के साथ बातचीत करने के लिए और कीमतों पर मोलभाव करने के लिए.
Er verwendet fachspezifisches Vokabular und Phrasen, um Gespräche mit Verkäufern zu führen und feilscht um Preise.
Vyapari vibhinn dukano ka daura karta hai, behtareen uphar khojne ke liye.
Der Geschäftsmann besucht verschiedene Geschäfte, um die besten Geschenke zu finden.
Vikreta use garmjoshi se swagat karte hain aur use anushansaye dete hain.
Die Verkäufer begrüßen ihn herzlich und geben ihm Empfehlungen.
Kabhi kabhi wo chhoot aur vishesh prastavon ke bare mein poochta hai.
Manchmal fragt er nach Preisnachlässen und besonderen Angeboten.
Wo aksar dukane badalta hai, behtareen keemate khojne ke liye.
Er wechselt häufig die Geschäfte, um die besten Preise zu finden.
Jo prastav use sabse pasand hai, wo antatah spasht karta hai.
Das Angebot, das er am meisten mag, macht er letztendlich klar.
Kharidari antatah khushi aur santosh se bhari hoti hai.
Die Einkäufe sind schließlich voller Freude und Zufriedenheit.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.